ॲलोपथी आरोग्य राखणे, रोगांना व रोग प्रसाराला प्रतिबंध करणे व रोगांवर उपचार करणे या माणसाच्या आदिम काळापासून गरजा आहेत. त्यासाठी निरनिराळ्या समाजात व संस्कृतीत अनेक पद्धती विकसित होत आल्या व त्यातील अनेक खात्रीशीर उपयुक्तते अभावी लोपही पावल्या. परंतु पूर्णशास्त्र म्हणून विकसित झालेल्या व आजही प्रचारात असणाऱ्या काही पद्धती म्हणजे युनानी उपचार पद्धती, आयुर्वेद, सम उपचार पद्धती म्हणजेच होमिओपॅथी व विषम म्हणजेच विरुद्ध उपचार पद्धती म्हणजेच ॲलोपथी. ॲलोपथी हा शब्द प्रथम झामुईल हनुमान म्हणजेच होमिओपॅथीचे जनक यांनी वापरला. ॲलोपथी याचा अर्थ विषम म्हणजेच भिन्न उपचार पद्धती, ॲलोस म्हणजे निराळी वेगळी आणि पॅथी म्हणजे त्रास किंवा रोग. हनुमान यांनी विकसित केलेल्या सम उपचार पद्धतीपेक्षा वेगळी आणि तार्किक दृष्टीने कदाचित कमी उपयुक्त या अर्थाने त्यांनी ॲलोपथी शब्द त्याकाळी युरोपात प्रचलित असलेल्या उपचार पद्धतीकरता म्हणजेच रोग व त्यांच्या त्रासापेक्षा विषम पद्धतीने केलेले उपचार या अर्थाने वापरला. परंतु मुळात वैज्ञानिक प्रगतीचा आधार घेऊन त्या प्रगतीबरोबरच ॲलोपथी उपचार पद्धती विकसित होत गेली. तसेच इतर उपचार पद्धतीतील अनेक चांगल्या गोष्टी व उपचार त्यावर संशोधन व संस्करण करून ॲलोपथीत समाविष्ट करून घेतले गेले. त्यामुळे आज ही उपचार पद्धती जागतिक पातळीवर सर्वमान्य, प्रगत, आधुनिक व पूर्णत वैज्ञानिक म्हणून मान्यता पावली आहे. आज ॲलोपथी हा शब्द सर्व आधुनिक उपचारांकरता वापरला जातो. इतिहास काळापासून माहीत असलेल्या व उपयुक्तता सिद्ध झालेल्या अनेक उपचार पद्धतींची मिळून सध्या अस्तित्वात असलेली ॲलोपथी पद्धत तयार झाली आहे. या उपयुक्त पद्धती वैज्ञानिक कसोटींवर तपासून पाहिल्या गेल्या. रोग, त्याची कारणे, रोगांची लक्षणे, रोगांमुळे शरीरात होणारे बदल व त्यावरील उपचार यासंबंधी सखोल वैज्ञानिक संशोधन केले गेले. त्यासाठी तेव्हा उपलब्ध असलेले ज्ञान व विज्ञानाच्या इतर क्षेत्रातील संशोधन यांचाही उपयोग करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ भिंगे व सूक्ष्मदर्शक यांच्या वापरामुळे सूक्ष्मजीवांविषयी माहिती मिळू लागली. त्यातून पुढे एकपेशीय प्राणीविज्ञान, कवकविज्ञान इत्यादी विज्ञानांचा उदय झाला. अनेक रोग निर्माण करण्यास निरनिराळे सूक्ष्मजीव कारणीभूत असतात व त्यांच्यामार्फत रोग प्रसार होतो हे समजू लागले. त्यातून पुढे प्रतिबंधक लशी, रोगजंतुनाशके व प्रतिजैविके यांचे शोध लागले व त्यांचा वैद्यकीय उपचारात उपयोग होऊ लागला. याबरोबरच रोगामुळे शरीरात सूक्ष्म पातळीवर म्हणजेच ऊती व पेशी ह्यामध्ये कोणते व कसे बदल होतात हे सूक्ष्मदर्शीमुळे समजू लागले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीमुळे विषाणूंचेच म्हणजे व्हायरसचे अस्तित्व समजले आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक रोगांवरील संशोधनाला चालना मिळाली. याप्रमाणेच जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र व भौतिकशास्त्र इत्यादी विषयातील प्रगतीबरोबरच या शास्त्रांचे ज्ञान व पद्धतींचा उपयोग वैद्यकशास्त्रात केला गेला आहे. या ज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनवलेली अनेक उपकरणे व यंत्रे आज वैद्यकीय निदान व उपचारांसाठी वापरण्यात येत आहेत. उदाहरणार्थ क्ष किरण तपासणी व उपचार, श्राव्यातीत ध्वनी प्रतिमा दर्शन, अंतर्भाग दर्शन, संगणकी अक्षीय छेद प्रतिमा दर्शन, चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमा दर्शन म्हणजेच MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग इत्यादी. पूर्वी उपचार केवळ औषधे व साध्या सरळ शस्त्रक्रियांपुरते मर्यादित होते. आता औषधे तयार करण्यापासून ते रुग्णाला विशिष्ट पद्धतीने ती देण्यापर्यंतच्या पद्धती शास्त्रीय पद्धतीने विकसित केल्या गेल्या आहेत. तसेच शस्त्रक्रियांमध्येही दुर्बिणीद्वारे छोट्या छेदातून शस्त्रक्रिया, लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि आता रोबॉटद्वारे दूरनियंत्रणाने शस्त्रक्रिया यासारखी गुंतागुंतीची पण रुग्णाच्या दृष्टीने कमी त्रासाची तंत्रे विकसित केली जात आहेत. या सर्व आधुनिक वैद्यकाचा आता ॲलोपॅथीमध्ये समावेश केला जातो. यामध्ये अनेक पद्धती व तंत्रांचा समावेश होत असला तरी या उपचार पद्धतींची काही सर्वसाधारण वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
विशिष्ट क्रमाने नोंद केलेला वैद्यकीय इतिहास, अर्थात सध्याच्या रोगाची सुरुवात, कालावधी व प्रगती, लक्षणे, आनुषांगिक परिस्थिती, रुग्णाचा पूर्वेतिहास, कौटुंबिक इतिहास व वैयक्तिक इतिहास, आरोग्यासंबंधी सवयी व वर्तणूक, रुग्णाची संपूर्ण शारीरिक तपासणी व रोगासंबंधी तपासणी, निदान निश्चिती होईपर्यंत क्रमाने अनेक वैद्यकीय तपासण्या व चाचण्या यानुसार निदान पद्धती हे ॲलोपॅथीचे पहिले वैशिष्ट्य. 2. अनेक पद्धतींचा समावेश असलेली उपचार पद्धती हे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये अनेक मार्गांनी केलेला औषधोपचार, म्हणजे औषधे तोंडाने पोटात घेणे, अंतक्षेपणद्वारा स्नायूंमध्ये त्वचेखाली किंवा शिरेमध्ये टोचणे, दुखणाऱ्या जागेवर लावणे, चोळणे, जिभेखाली ठेवणे, डोळ्यात वा कानात सोडणे इत्यादी. अनेक पद्धतींच्या शस्त्रक्रिया, विद्युत चुंबकीय प्रारणांचा अर्थात क्ष किरण, गॅमा किरण, लेसर इत्यादींचा वापर, कृत्रिम गर्भधारणा, अवयव रोपण, जनुकीय उपचार इत्यादींचा समावेश होतो. 3. वैद्यकाचे अनेक शाखांमध्ये विभाजन व विशेषीकरण हे ॲलोपॅथीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. 4. औषधी गुणधर्मांच्या शुद्ध स्वरूपातील रसायनांचा योग्य प्रमाणातील वापर हे ॲलोपॅथीचे वैशिष्ट्य सांगता येईल. सुरुवातीला नैसर्गिक औषधी स्त्रोतांपासून, म्हणजे वनस्पतीज, प्राणीज, रासायनिक व भौतिक औषधी गुणधर्मांच्या शुद्ध स्वरूपातील रसायनांची निर्मिती, अभ्यास व उपयोग केला गेला, त्यानंतर या द्रव्यांमध्ये काही रासायनिक बदल करून, म्हणजे दुष्परिणाम कमी असणाऱ्या, कमी विषारी, नेमका औषधी गुणधर्म वाढलेल्या व जास्त सुरक्षित अर्धकृत्रिम औषधांची निर्मिती व नंतर संपूर्ण कृत्रिम रासायनिक औषधांची निर्मिती केली गेली. प्रतिजैविके व प्रतिबंधक लशी हे ॲलोपॅथीचे वरदान आहे. 5. आज अनेक प्रकारांनी सुधारलेले, जास्त नेमके, जास्त सुरक्षित व सतत सुधारत असलेले भूलविज्ञान व शस्त्रक्रियाविज्ञान हेही ॲलोपॅथीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. शस्त्रक्रियांमध्ये रूढ शस्त्रक्रियांचे आधुनिकीकरण होण्यापासून ते संपूर्णत नवीन पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियांपर्यंत लक्षणीय प्रगती झालेली आहे. उदाहरणार्थ हृदय शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, अवयव रोपण व आता दूरनियंत्रणाने रोबोटद्वारा शस्त्रक्रिया इत्यादी. या दृष्टीने सर्व क्षेत्रातील आधुनिक संशोधनाचा उपयोग करणारी आधुनिक व वैज्ञानिक अशी ॲलोपॅथी ही पद्धत आहे. तसेच या काही वैशिष्ट्यांमुळे वैद्यकीय निदान पद्धती, उपचार पद्धती व विचारसरणीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. उदाहरणार्थ लसीकरण व प्रतिजैविके यामुळे संक्रमणजन्य रोगांच्या प्रमाणातील घट, हृदयरोग, मेंदू रोग इत्यादींचे निदान व उपचार, वंध्यत्व निदान व उपचार, कर्करोगावरील व अतिगंभीर अवस्थेतील रुग्णांवरील उपचारांची तंत्रे हे ॲलोपॅथीचे योगदान आहे. या सर्वांमुळे वाढलेले सरासरी आयुर्मान व त्यामुळे वाढती जागतिक लोकसंख्या, निदान पद्धतीतील खर्चिक बाबी हेही ॲलोपॅथीचे परिणाम आहेत. ही नोंद राजेंद्र प्रभुणे यांनी केली आहे.